तर कडे बलो हालत काही
सोना चांदीची तू तो कुणी लुटली आहे तो